श्रीराम कृपया सर मी थोडंसं पुढे सरकून घ्यावा. श्लोक 34वा. मन मना भव मद भक्तो मदयाजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैवम आत्मानं मत परायणः. तू मन हे नीच करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते माझे मी अनुसंधाने देख संकल्पू जाळणे निशेख मदियाजी चोख याची नाव ऐसा मिया आथिला होसी तेथ माझियाची स्वरूपा पावसी. हे अंतकरणींचे तुझपाशी बोली जतासे अगा आघविया चोरिया आपुले जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पावनी सुख संचले होवो निठासी. ऐसे सावळे मी परब्रह्मे भक्त काम कल्प ब्रुमे बोलिले आत्मा रामे संजय म्हणे. अहो ऐकिवत असे की अवधारा तव इया बोला निवांत म्हातारा जैसा महिसा मिठी का पुरा तैसा उगाची असे. तेथ संजय माथा तुटिला अहो अमृताचा पाऊस वर्षला की हा एथ असुकूची गेला सेजिया गावा. तरी दातारू हा आमचा म्हणून हे बोलता मळलेल याचा काय की जे ययाचा स्वभावची ऐसा. तरी बाप भाग्य माझे जे वृत्तांतू सांगावयाचे मी व्याजे कैसा रक्षिले मुनिराजे श्री व्यासदेवे. येतील हे वाड सायासे जव बोलत असे दृढ मानसे तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले. चित्त चाकाटले आटू भेट याच्या पांगुळली जेथींची तेथ आपाद कंचुकित रोमांच आले अर्धोन मिलित डोळे वर्षपाती आनंद जळे आतुलिया सुखोर मेचे मी बळे बाहेरी कापे पै आघवाची रेम मिळी आली सोद कणिका निर्मळी लेईला मोतियांची कडी आळी आवडे तैसा. ऐसा महासुखाचे मी अतिरसे जेथ आटणी हो जीव दशे तेथ निरोपिले व्यासे ते मोदीची हो. अनिक श्रीकृष्णाचे बोलणे घो करी आले श्रवणे की देह स्मृतीचा तेने वापसा केला तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी सर्वांगींचा स्वदू परिमार्जी सेवीची अवधारा म्हणे होजी धृतराष्ट्राते। आता श्रीकृष्ण वाक्य बीजानुवादू आणि संजय सात्विकाचा बिवडू म्हणून श्रोतया होईल सुरवाडू प्रमेय पिकाचा। अहो अविमाळ अवधान देयावे येतील मी आनंदाचे राशीवरी बैसावे। बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ म्हणून विभूतींचा ठावो अर्जुना बावील सिद्धांचा रावो। ते ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा।
वंदे गुरुणा चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी महाराज की जय। सब संतन की जय जय जय। माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपि स्युः पापयोनयः स्त्रियः वैश्यः तथा शूद्रः तेपि याति परांगतिम्। पापयोनी असले तरी देखील, स्त्रिया असतील तरी देखील, वैश्य शूद्र असतील तरी देखील, माम ही पार्थ व्यपाश्रित्य जर माझ्या आश्रयाला आले असतील तर तेपी यांती परांगतीं त्यांना देखील परमगती प्राप्त होते असं भगवंत म्हणाले। मागच्या रविवारपासून अर्थात मागच्या रविवारी पनवेलला सोहम ध्यान साधना मेळावा कार्यक्रम असल्यामुळं त्याच्या मागच्या रविवारी हा श्लोक आपण सुरू केला। मागच्या रविवारी प्रवचन झालेलं नव्हतं। पापयोनी याचा अर्थ आपण पाहिला मागच्या वेळेला की कित्येकांनी पापयोनी म्हणजे मूढ योनी असा अर्थ केलेला आहे। याचा अर्थ पशु आदी योनी अश्व श्वान गाई हत्ती अशा प्रकारचे प्राणी असा पापयोनी याचा अर्थ काहींनी केलेला आहे। तर काहींनी मनुष्य मात्रच पण कोणत्या पापांकडून जाणे अशा ठिकाणी जन्माला आले की जे जन्मभर मूढच राहतील, ज्यांना कोणतीही शिक्षणाची सवय नसेल, एक प्रकारे दैत्य म्हणू अशाच प्रकारे ज्यांचं वर्तन राहील। आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पशुपेक्षा देखील अशा प्रकारची माणसं असा अर्थ जास्त केलेला आहे असं लक्षात येतं। अगा नावे घेता वोखटी जे आघवे या अधमांची ये शेवटी ती पापयोनी ही किरीटी जन्मलेचे। सर्व अधम जे आहेत त्या अधमांमध्ये देखील शेवटचा क्रमांक लागेल इतके अधम। म्हणून ते पापयोनी, अशा पापयोनी मध्ये जन्माला आलेले ते पापयोनी मूढ, मूर्ख जैसे का दगड तरी माझ्या ठाई दृढ सर्व भावे, ते पापयोनी जणू मूर्ख जसे दगड असावेत असे, पण माझ्या ठिकाणी सर्व भावानी अत्यंत दृढ श्रद्धा ज्यांची बसली असे। जयांची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे, माझी या कीर्ती विण जयांचे रिते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा, जयांचे ज्ञान विषयो नेणे, जाणीव मज एकातेची जाणे, जया ऐसे लाभे तरी जिणे एरवी मरण। पापयोनी मध्ये जन्माला आलेले पण अशा भावाला प्राप्त झालेले की ज्यांच्या वाचेमध्ये माझेच गोडवे गायले जातात, ज्यांची दृष्टी माझच रूप पाहण्यामध्ये धन्य होते, ज्यांचं मन माझ्याबाबतच संकल्प करून राहतं, इथं माझे माझे असं जे म्हटलेलं आहे ते माझे याचा अर्थ निश्चितच भगवंतांच्या सगुण रूपाचं साहचर्य। भगवंतांच्या सगुण रूपाची जवळीक अशी जर लाभली तर पापयोनी असतील आणि भगवंतांच्या सगुण रूपाबद्दल प्रेम निर्माण झालं तर जीवनामध्ये मोठा बदल घडून येईल। जर संतांची संगती झाली तर पापयोनी असतील तरी देखील फार मोठा बदल घडून येईल। जसं नारद आणि वाल्या यांची भेट झाली, माझी या कीर्ती विण जयांचे रिते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा, माझी कीर्ती ऐकणं याखेरीज दुसरं काहीही ज्यांचे कान करत नाहीत आणि सर्वांगी सर्वांगानी माझी सेवा करण्यामध्येच ज्यांना भूषण वाटतं, जयांचे ज्ञान विषय नेणे जाणीव मज एकातेची जाणे, जया ऐसे लाभे तरी जेणे एरवी मरण, आणि अशा प्रकारचं जर जीवन आलं तरच एरवी मरण परवडलं असं ज्यांना वाटतं। ऐसा आघवाची परी पांडवा, जिही आपुला लिया सर्व भावा, जिया वया लागी बोलावा मी चिकेला, ते पापयोनी ही होतू का? ते पापयोनी असले तरी देखील बिघडत नाही, ते श्रुताधितही न होतू का? भले ते पापयोनी ही असोत, भले त्यांनी उपनिषद वेद शास्त्र यांचं श्रवण केलेलं नसो, तरी मजसी तुकिता तुका तुटी नाही, पण माझ्याबरोबर जर तोलले असे तर माझ्याबरोबरच ज्यांचं वजन भरेल असे ते राहतात, कोणतीही तुटी त्यांच्या वजनामध्ये माझ्या आणि त्यांच्या मध्ये राहत नाही असे माझ्या योग्यतेचे ते होतात। पाहे पा भक्तीचे मी आथिलेपणे, दैती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयांची महिने, तो प्रल्हादू। उदाहरण देताना पापयोनी मध्ये दिलेली उदाहरण आहेत, प्रल्हाद दैत्य कुळामध्ये जन्माला आला, पण अशी भक्ती केली की देव देखील कमी पडतील अशी भक्ती केली। दैती देवा आणिले उडे या दैत्याने, प्रल्हाद नावाच्या दैत्य कुळात जन्माला आलेल्याने, देव देखील कमी पडावेत अशी भक्ती केली। माझे नृसिंहत्व लिहिणे जयाची महिमे, माझं जे नृसिंहत्व होणं होतं ते ज्याच्या ज्याच्यामुळं ज्याच्या महिन्यामुळं मला नृसिंह व्हायला लागलं तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुते संकटे सदा किरीटी, का जे नियात द्यावे ते गोष्टी तयाचिया जोडे, एरवी दैत्य कुळ साचो कारे परी इंद्रही सरी न लाहे उपरे, म्हणून भक्ती गा एथ सरे जाती प्रमाण। म्हणून या ठिकाणी भक्ती हीच महत्वाची, जात अप्रमाण, जाती व्यक्ती पडे बिंदुले, जात महत्वाची नाही, कोणत्या कुळात जन्माला आला ते महत्वाचं नाही, ती पापयोनी असली तरी देखील रावण हा दैत्य, पण रावणाचे वडील हे दशग्रंथी ब्राह्मण होते, जाती खरंच अप्रमाण आहेत। ब्राह्मणाचा मुलगा पण दैत्यराज झाला, दैत्यांचे जे गुरु शुक्राचार्य तर ते ब्राह्मणच होते, म्हणून जाती खरंच अप्रमाण आहे, जातींवर खरंच काही लिहिलेलं नाही, ठेवलेलं नाही। दैत्य ही पदवी आहे, देव ही पदवी आहे, मनुष्य ही देखील पदवीच आहे। पशुलाच मनुष्य म्हणतात, पशुलाच देव म्हणतात, पशुलाच दैत्य म्हणतात। जो माणसासारखा दिसणारा पशु तो दैत्य देखील असतो, तो मनुष्य देखील असतो आणि तो देव देखील असतो। दानव, देव, मनुष्य या पदव्या आहेत त्या प्राण्याला मिळालेल्या, त्याच्या वर्तनावरून ते ठरायचं, त्याच्या विचारावरून ते ठरायचं। आणि कधी कधी मूळ हेतू इतका विचित्र असतो की त्याचं तप, त्याची साधना देखील जर मूळ हेतू चमत्कारिक असेल तर व्यक्तीला बदलू शकत नाही। दैत्य देखील साधना करून दैत्य झाले, अनेक दैत्य साधना करून दैत्य झाले, मोठी मोठी साधना त्यांनी केली असं पुराणांतरी वर्णन आहे। त्या इंद्रजितांनी केवढी साधना केली आणि इंद्राला देखील जिंकेल अशी शक्ती प्राप्त केली, रावणाने केवढी साधना केली आणि सगळ्या देवांना बंदी बनवलं। साधकामध्ये देखील हे सगळे सुरुवातीला साधकच होते आणि जे पुढे देव म्हणून झाले हेही सुरुवातीला साधकच होते, जे संत होतात तेही सुरुवातीला साधकच असतात। कोणत्या हेतूनी तो साधनेला प्रारंभ करायला लागला हे महत्वाचं राहतं। आपल्या आत, प्रत्येकाच्या आत अशी विलक्षण शक्ती भरून राहिलेली आहे की जी संकल्पाप्रमाणे दान देते। कित्येकांना प्रश्न पडतो की कोणी उठावं, शंकरांना प्रसन्न करून घ्यावं। शंकरांनी त्यांना भोळा म्हटलंय, वर द्यावा आणि दिलेल्या वरांनी त्या माणसाने माजावं आणि शंकरांनाच अडचणीत आणावं, असं घडतं कसं? साधनेचा महिमा असा आहे की साधना करताना एकाग्रतेने अमन प्राप्त झाल्यावर आपला देव प्रसन्न झाल्याखेरीज राहतच नाही. कोणालाही प्रत्येकाला तो अधिकार आहे. आणि एकदा हा देव प्रसन्न झाला आणि त्या तऱ्हेने काही एक शक्ती प्राप्त झाली की त्या शक्तीचा उपयोग तो संकल्पाप्रमाणे करायला लागतो. सुरुवातीला सगळे चांगले असतात. संतांकडे देखील जेव्हा येतात तेव्हा सुरुवातीला कळत नाही की हा नंतर काय करणार आहे, 20 वर्षांनी 25 वर्षांनी हा काय करणार आहे. जेव्हा गुरूंचा शिष्य चांगल्या अर्थाने नाही चुकीच्या अर्थाने पराभव करतो तेव्हा हे सगळे शिष्य चांगल्या भावाने सुरुवातीला आलेले असतात, नम्रच असतात, त्यांची आज्ञा खाली पडू देत नाहीत, इतके जवळ असतात. ते म्हणतील ते करण्याची इच्छा असते. कोणत्या क्षणाला कशा प्रकारची महत्वाकांक्षा वळण घेईल काही सांगता येत नाही. हा हिरण्यकश्यपू यांनी विष्णूंना प्रसन्न करून घेतलेलं होतं आणि कशाचमुळं आपल्याला मृत्यू येऊ नये, कोणत्याही शस्त्रांनी नाही, घरात नाही, घराच्या बाहेर नाही, अशा प्रकारचे वर मिळवलेले होते. आणि अशा प्रकारचा वर मिळवल्यानंतर तो विष्णूशीच स्पर्धा करायला लागला. तो असं म्हणायला लागला की या वरांनी आता मीच विष्णू झालेलो आहे, आता कोणी विष्णू नावाचा मोठा मानायचं कारण नाही, कारण आता विष्णू देखील मला परास्त करू शकत नाही. विष्णूंवरच उलटला शिष्य, गुरूंवरच उलटला. दैत्य म्हणून म्हणायचं, बाकी काय. आणि सर्वाभूती भरून राहिलेला विष्णू, ओम विश्वम विष्णु वषटकारम, त्या विष्णूला विसरला, त्या विष्णूच्या बोधाला विसरला. त्याच्या पोटी जन्माला आलेला हा प्रल्हाद मोठा भगवत भक्त निघाला. हिरण्यकश्यपूंनी साधना केलेली होती म्हणून त्याच बीजाने प्रल्हादही साधना करायला लागला. हिरण्यकश्यपू विचित्र मनोवृत्तीचा झाला, स्वार्थ अथवा महत्वाकांक्षा बलिष्ठ झाल्या आणि विष्णूंशीच स्पर्धा करायला लागला, नारायणाशी स्पर्धा करायला लागला. पण प्रल्हादाचा तसा भाव नव्हता. नारायण नाम घेण्याच्या विरोधात शिक्षा म्हणून प्रल्हादाला नाही नाही त्या गोष्टीला सामोरं जावं लागला. तो प्रल्हाद उगा मजसाठी घेता बहुते संकटे सदा किरीटी, का जे निया द्यावे ते गोष्टी तयाची हा जोडे. मी जे द्यायचं ते त्याच्यामुळे जोडेल, इतका इतक्या महत्तेला तो पोचला. खरं म्हणजे वडिलांना ती महत्ता हवी होती. तेरुनी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे, म्हणून भक्ती का एक सरे जाती अप्रमाण. ती जी गोष्ट आहे की कुठे तुझा नारायण या खांबात आहे का, म्हणून त्यांनी उन्मत्तपणाने खांबाला लाथ मारली आणि त्या खांबातून नृसिंह प्रगट झाला. चराचरामध्ये राहिलेला प्रभू अशा रीतीने प्रगट होतो आणि दैत्यांचा नाश करतो, अशा तऱ्हेने गोष्ट तर लिहिली गेलीच. घडलंही तसंच असा आपण विश्वास देखील ठेवू. लाथ मारता क्षणी आणि नृसिंहाने वध केल्यानंतर हिरण्यकश्यपू मुक्त झाला. लाथ मारल्यानंतर कदाचित त्याची बुद्धी पालटली असेल, लाथ मारल्यानंतर त्याला नारायणाचा बोध झाला असेल पण हा जो प्रल्हाद आहे हा प्रल्हाद हा परम भागवतांच्या यादीत पहिल्या नावावर जाऊन बसला. राजाक्षरेची अक्षरे आहाती तिये चामा एका जया पडती. खरं म्हणजे चांबड्यावर राजाक्षर उमटवलेली असतात आणि ते चांबडं पाहिलं की भले भले हादरतात. राजाची जी आज्ञा आहे ती आज्ञा चांबड्यावर उमटवून पाठवली जायची. त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू कदाचित पूर्वी कधीतरी त्याचा पैशासाठी देखील उपयोग केला गेला असेल. खरं म्हणजे चांबडं पण राजाक्षरीची मोहर एकदा उखली की त्याच्यासाठी जोडती सकळ वस्तू त्या देऊन वेगवेगळ्या वस्तू घेण्याची देखील सोय वाचून सोने रुपे प्रमाण नव्हे येथं राजाज्ञाची समर्थ आहे. त्याची चाम एक जाईल आहे तेने विकती आघावी. सोनं रुपं देखील ते जर चांबडं असेल तर विकलं जातं. राजाज्ञा समर्थ आहे. तैसे उत्तमत्व तैची तरे तैची सर्वज्ञता सरे जई मनोबुद्धी भरे माझे नि प्रेमे. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण एक अर्जुना माझेपण सार्थक एक. माझेपण असणं हे सार्थक आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं पाप योनयहा याच्यावरचं निरूपण आहे. इथं फारसा पशूंचा उल्लेख कुठेही नाही. त्याची भल तेणे भावे मन मज आतू येते होवावे आले तरी आघवे मागील वावो. जैसे पवची वहाळ गोहळ जव न पवती गंगा जळ मग होऊन ठाकती केवळ गंगा रूप. का खैर चंदन काष्ठे हे विवंचना तवती घटे जव न घापती एकवटे अग्नि माझी. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजागी या जाती पवती वेगळा लिया जव न पवती माते. तशा प्रकारे क्षत्रिय वैश्य स्त्रिया शूद्र अंत्यज जाती तोपर्यंत वेगवेगळ्या जोपर्यंत माझी प्राप्ती होत नाही. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्युः पापयोनयः स्त्रियः. समाजातला निम्मा भाग जो परमार्थाला वंचित असू शकेल आणि त्यांना जर परमार्थ व्हायचा असेल तर माझी संगत आवश्यक आहे असं भगवंत म्हणतात. माम ही पार्थ व्यपाश्रित्य माझ्या आश्रयाला आल्या तर त्यांना देखील. कोण आहेत स्त्रिया? कशाकरता त्या परमार्थापासून वंचित राहतील? काय आहेत त्यांचे नैसर्गिक भाव? आणि परमार्थाकरता डिस्क्वालिफिकेशन त्यांच्याकडे काय काय आहे? आणि भगवंतांचा आश्रय जर झाला तरच ते भरून निघेल असं भगवंत म्हणतात. आणि पुरुषांना याच्यात भगवंतांनी घेतलेलं नाही. सगळे जे पुरुष आपल्याला पुरुष म्हणतात ते स्त्रियांमधून जन्माला आलेले असतात तरी देखील स्त्रिया. वैज्ञानिकांच्या मते स्त्री आणि पुरुष या भेदामध्ये स्त्री ही अधिक परिपूर्ण मानलेली आहे. पुरुष हा स्त्रीपेक्षा कमी मानलेला आहे. मानलेला नव्हे सिद्ध झालेला आहे. स्त्रीच्या अंतर्यामी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेप्रमाणे स्त्री ही पूर्णच आहे जवळपास आणि पुरुष हा अपूर्ण आहे. शास्त्रीय दृष्ट्या स्त्रीपेक्षा पुरुषामध्ये कमी घटक आहे. पुरुषांच्या ठिकाणी 23 पोस्ट आहेत तर स्त्रीच्या ठिकाणी 24 आहेत. एकानी पुरुष अपूर्ण आहे. स्त्रीच्या ठिकाणी जी निसर्गानी प्रकृतीनी परिपूर्णता दिलेली आहे त्या परिपूर्णतेनी स्त्री ही मुळातच शांत आहे. स्त्री ही मुळातच समाधानी आहे. स्त्री ही मुळातच आत्मकेंद्रित आहे. प्रकृतीगतच आत्मकेंद्रित आहे. प्रकृतीगतच स्वस्थ आहे. प्रकृतीगतच समाधानी आहे. प्रकृतीगतच समाधानी असल्यामुळे सेवा करण्याच्या वृत्तीची आहे. प्रकृतीगतच कुठल्याही कॉम्प्लेक्सच्या विरहित अशी मानली गेलेली आहे. पुरुष इन्फेरियर आहे स्त्रीच्या समोर. स्त्रीची पूर्णता पुरुषाची सेवा स्त्रीला करायला लावते. कारण तो अपूर्ण आहे. त्याची अपूर्णता तिच्या सेवेने तरी भरून निघावी असं स्त्रीला वाटतं. स्त्रीच्या पूर्णतेमुळे स्त्री कुटुंबाची सेवा करते. पुरुष हा अस्वस्थ आहे तर स्त्री ही प्रकृतीमध्ये जितकी स्वस्थ राहू शकेल तितकी स्वस्थ आहे. ती स्वस्थ आहे याचा अर्थ पूर्ण आहे असं नाही पारमार्थिक अंगाने. पण प्रकृतीमध्ये जितकी स्वस्थता शक्य आहे तितकी स्वस्थता स्त्रीला आहे. असं असल्यामुळं स्त्री स्वतःच्या प्रकृतीत समाधानी आहे. जेवढी प्राकृतिक अस्वस्थता हवी तेवढी तिला आहे. पुरुषाच्या संगतीने जी मिळायला पाहिजे ती पुरुषाच्या ठिकाणी आहे. पण तेवढी एक गोष्ट सोडली तर स्त्री स्वतःच्या ठिकाणी जास्त समाधानी आहे. असं असल्यामुळे ती आत्मकेंद्रित जास्त आहे. ती अल्पामध्ये संतुष्ट होते. जर शक्य असेल आणि तिला जास्तीत जास्त शक्य असतं ती जेवढं अल्प असेल तेवढ्या अल्पामध्ये राहते आणि त्याच्यातच सुखी राहते. ती कुटुंबात सुखी राहते. कुटुंबाच्या बाहेर तिला विचार करता येत नाही. कुटुंबातच ती पूर्णता मानते आणि कुटुंबातच पूर्णता असावी असं तिला वाटतं. जितकं अल्प असेल तितकं जितकं थोडं असेल तितकं त्याच्यात तिला समाधान नसतं. तर पुरुषाची जी प्राकृतिक अपूर्णता आहे त्या अपूर्णतेने पुरुष अस्वस्थ आहे. त्यामुळे पुरुष आक्रमक आहे. लहान मुलांमध्ये देखील मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये मुलगा हा आक्रमक दिसतो आणि मुलगी ही आक्रमक दिसत नाही. ती तशी संतुष्टच असते. हा बीजामध्येच फरक आहे. पुरुषाची जी ही अस्वस्थता आहे किंवा अपूर्णता आहे अपूर्णतेने असलेली अस्वस्थता आहे प्राकृतिक अपूर्णता ती अपूर्णता पुरुषाला क्रोध निर्माण करते. स्त्रीपेक्षा जास्त महत्वाकांक्षा निर्माण करते. प्रकृतीने दिलेली तेवढी एक अपूर्णता एका कोष्टाची त्याला जीवनभर झगडायला भाग पाडते. जीवनभर तो झगडत असतो. त्याला असं वाटतं की काय करू आणि काय नको. तेवढी अपूर्णता दूर होण्यासाठी म्हणून तो काबाड कष्ट करतो. तेवढी अपूर्णता दूर होण्यासाठी तो जास्त संतापी होतो. तेवढी अपूर्णता दूर होण्यासाठी म्हणून आणि स्त्री ही पूर्ण आहे हे अमान्य करून तो स्त्रीवर अत्याचार देखील करतो. युद्ध करतो, स्त्रिया युद्ध करत नाहीत, पुरुष युद्ध करेल, नवीन नवीन भूभाग जिंकून घ्यावेत असं त्याला वाटेल, त्याकरता तो व्यापार करेल, त्याकरता तो सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, त्याची अस्वस्थता दूर होण्यासाठी तो परमार्थ करेल, परमार्थामध्ये देखील खूप शोधण्याचा प्रयत्न करेल, पुरुष करेल, स्त्री नाही करणार, कारण ती आत्मकेंद्रित आहे, स्वतःच्या ठिकाणी ती समाधानी आहे, हे समाधान जरी पारमार्थिक पूर्णतेचं नसलं तरी तिला पुरण्यासारखं आहे, असं असल्यामुळं ती कशातच मुलीबिरी करत नाही। पुरुष गिर्यारोहण करेल तर स्त्रीला कळतच नाही की गिर्यारोहण कशा करता करायचं, पुरुष समुद्राच्या तळाशी जाईल आणि तिथे शोधायला लागेल काही, स्त्रीला कळतच नाही की हे कशा करता करायला पाहिजे, तो एक होडी घेऊन जगप्रवासाला जाईल, स्त्रीला कळतच नाही की हे करायचंच कशा करता, आपल्या घरात राहावं, आपल्या कुटुंबात समाधानी असावं, याच्या खेरीज स्त्रीला दुसरी आकांक्षा नाही। ही प्राकृतिक अंगाने पूर्णता असल्यामुळं आणि पुरुषाच्या ठिकाणी प्राकृतिक अपूर्णता पुरुषाला धडपड करायला भाग पाडते आणि मग धडपड करणाऱ्या माणसाला मिळत नाही असं काही नाही, त्यामुळं पुरुष राजकारणात वर जातो, सेनापती म्हणून वर जातो, योद्धा म्हणून वर जातो, विज्ञानाच्या क्षेत्रात देखील तो भरारी मारतो, परमार्थाच्या क्षेत्रात देखील तो भरारी मारतो। ती अपूर्णता भरून काढण्यासाठी पुरुष हवं ते करायला आणि जन्मभर करायला तयार असतो। तर जवळपास पृथ्वीच्या पाठीवर अशी सगळीकडे हकीकत आहे की विशिष्ट कौटुंबिक उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर स्त्री संशोधनात रस घेईनाशी होते, तिला नोकरी करा नोकरी सोडावीशी वाटते, आयुष्यभर नोकरी करावी असं वाटेलच असं नाही, फार मोठ्या उद्योगधंद्यात उलाढालीत नाही पडलं तरी चालेल असं तिला वाटत राहतं। आणि पुरुष मरेपर्यंत या सगळ्या गोष्टी करत राहतो, हे पूर्णतेकरता पुरुष करतो आणि स्त्री आत्मकेंद्रित असल्यामुळं स्त्री या गोष्टींना प्रवृत्त होत नाही, तसंच परमार्थाकरता देखील प्रवृत्त होत नाही। जी प्राकृतिक अपूर्णता आहे ती अपूर्णता स्त्रीच्या कल्पनेप्रमाणे पुरुषाच्या संगतीत भरून निघते असं स्त्रीला वाटतं, तर पुरुषाला मुळातच अपूर्णता असल्यामुळं स्त्रीच्या तात्कालिक संगतीने देखील फारसा फरक पडेल असं पुरुषाला वाटत नाही। पुरुषी कुटुंब व्यवस्थेत असतो तरी देखील स्त्री जास्त समाधानाने राहते, आणि पुरुष कुटुंब व्यवस्थेत असला तरी मग वेगवेगळे अजून छंद जोपासेल, त्याची अपूर्णता भरून काढण्यासाठी कुठेतरी गाईल वाजवेल, ट्रेकिंगला जाईल, परमार्थ करेल, या सगळ्या गोष्टी तो करायला सुरुवात करतो। अपूर्णता भरून नैसर्गिक अपूर्णता भरून काढण्याची इच्छा त्याच्या ठिकाणी असते, स्त्रीला देखील या अपूर्णतेचा बोध झालेला असतो, पण ती तिच्या केंद्रामध्ये इतकी रमून राहते की त्याच्या बाहेर काही शोध घ्यायला आहे असं तिला वाटत नाही। एरवी जे परमार्थिक गुण म्हणून सांगितलेले आहेत ते सगळे गुण ही स्त्रियांची निराशी आहे, जसं सेवा, दुसऱ्याकरता झिजणं, प्रेम करणं, या सगळ्या गोष्टी स्त्रियांना निसर्गानेच दिलेल्या आहेत, पण निसर्गाने तिला अजून एक दिलं, ते म्हणजे तिच्यातूनच सृजन होतं. असं असल्यामुळं आपल्या सृजनामध्ये ती इतकी गुंतून पडते आणि सुप्रजेकरता धडपडते. तिच्या प्राकृतिक पूर्णतेमध्ये देखील एक परम अपूर्णता आहे हे ती साफ विसरून जाते. खरी पूर्णता ज्या गोष्टीने होणार आहे अशी गोष्ट तिच्याकडून राहून जाते. याचं कारण ती वेगवेगळ्या ममतेच्या गोष्टीतच पूर्णता पाहत असते आणि तिथंच रमण्याचा प्रयत्न करते. म्हणून तिला परमार्थ हा अवघड होऊन जातो. ती खरोखरच अवलंबून असल्यासारखी अशी राहते. जशी लहानपणी पित्यावर, तरुणपणी पतीवर आणि म्हातारपणी पुत्रावर अशा प्रकारे अवलंबून राहते, त्यांच्यामध्ये राहते आणि त्यांच्यातच समाधान शोधण्याचा प्रयत्न करते. स्त्रियांच्या ठिकाणी हा जो गुण आहे, या गुणांमुळे समाज टिकून आहे. जर हा गुण स्त्रिया सोडून देतील तर समाज तुटल्याखेरीज राहणार नाही, कारण पुरुषाला त्याच्यात रस नाहीच आहे. पुरुषाला लांबचं जास्त दिसतं, स्त्रीला घरातलं जास्त दिसतं. पुरुषाला घरातलं जवळपास दिसतच नाही. पुरुषाला अशी इच्छा असते की आपण ज्या सोसायटीत आहोत त्या सोसायटीचं काम करावं, आपण ज्या गल्लीत आहोत त्या गल्लीचं काम करावं, आपण ज्या गावात राहतो त्या गावाची सुधारणा करावी, आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याचं हित करावं, आपण ज्या देशात राहतो त्या देशाचं काहीतरी पाहावं, अशी पुरुषाची इच्छा असते. आणि स्त्रीला या सगळ्या गोष्टी व्यर्थ वाटत असतात. त्याच्याऐवजी स्त्रीला नवऱ्यामध्ये, मुलांमध्ये, नातवंडांमध्ये असलेला जो रस आहे तो रस आणि त्याच्यापासून थोडीही निवृत्ती न घेणं, यामुळे समाजाचं जरी भलं झालेलं असलं तरी देखील वैयक्तिक रीतीने तिचा परमार्थ हा कठीण होऊन जातो. तिच्यापाशी गुण असताना देखील तिचा परमार्थ कठीण होऊन जातो, कारण त्या गुणांचा वापर ती मुलांकरता करते, पती करता करते, नातवंडांकरता करते, घराकरता करते आणि पुरुष त्याची अपूर्णता भरून काढण्यासाठी भला मोठा परमार्थ करू शकतो. म्हणून सगळे धर्मोपदेशक अवतार सगळे पुरुष झाले. त्यांच्यामध्येही प्रकृती म्हणून असणारी अपूर्णता त्यांना मोठं करून गेली आणि स्त्रीमध्ये असणारी प्राकृतिक पुरुषाच्या तुलनेने असणारी पूर्णता स्त्रीला जाग्यावरच ठेवून गेली. तिच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होत नाही. आणि याच्यात चांगलं आणि वाईट असा प्रश्न नाही, हे तिचं चुकतंय असाही प्रश्न नाही, कारण चुकते म्हटलं तर त्याच्याशिवाय समाज चालू शकला नसता. तिचं बरोबर आहे असं म्हटलं तर पुरुष जो परम अर्थ शोधतो त्याकरता त्याला जो वेळ सापडतो तो जेवढा अलिप्त होऊ शकतो, मुलांच्या काळजीपासून, घराच्या काळजीपासून, नातवंडांच्या काळजीपासून, तितकी स्त्री नाही अलिप्त होऊ शकत. पुरुषाचा हा अलिप्तपणा पुरुषाला पुढे घेऊन जातो. चूक आणि बरोबर हा प्रश्न नाही, पण ही जी ममता आहे, ही ममता तिचं अडकून पडणं जे आहे, ते अडकून पडणं यांनी समाजाचं, कुटुंबाचं भले हित होत असेल, तिला स्वतःला मात्र जसं जत्रेच्या चाकामध्ये ते मोठं चाक असतं की नाही,
जिथं आपण चढतो सगळ्या फेऱ्या झाल्यावर तिथंच उतरणं होतं. प्रवास तर खूप घडला, फिरला तर खूप, पण गेला कुठेही नाही अशी स्त्रीची गत होत जाते. भगवंत स्त्रियांना कमी लेखत नाहीयेत. स्त्रिया हा पापयोनी आणि स्त्रिया असे एकत्र जोडावेत, पण तिची प्राकृतिक पूर्णता तिला एकतर परमार्थाची प्रेरणा कमी देते. प्रेरणा जरी मिळाली तरी देखील तिची खरी प्रेरणा ही कुटुंबात असते, ममतेत असते, त्यामुळे तिला परत वेळ कमी मिळतो. भगवंत म्हणतात की माझा जर आश्रय आला, इथं सगुण रूपाच्या आश्रयाने एक फरक पडतो. ही जी सगळी भूमिका आहे या भूमिकेमध्ये सगुणाच्या आश्रयाने मात्र फरक पडतो. स्त्रीला स्वतःच्या केंद्रामध्ये रमायला आवडतं हे जरी खरं असेल, तरी आत्मपरम सुखापासून ती वंचितच असते. ती स्वतःच्या कुटुंबात सुखी स्वतःला आणि इतरांना ठेवण्याचा प्रयत्न करते. पण अस्वस्थ अशा पुरुषाच्या संगतीपेक्षा स्वस्थ अशा प्राप्त पुरुषाच्या संगतीमध्ये ती अतिसुखावते. गोपींचं ते झालं. हे जे वर्णन आहे हे वर्णन सगुण रूपाच्या संगतीचं आहे. सगुण रूपाची जी संगत लाभते तेव्हा काय फरक पडतो याचं हे वर्णन आहे. या संगतीमध्ये मात्र तिला आपलं जे केंद्रातलं सुख असतं त्याच्यापेक्षा अधिक सुखाकडे ती आकर्षित होते. आणि तिचं हे जे आकर्षण आहे, अधिक सुखाकरता असणारं आकर्षण, हे तिला क्रमाने जर भगवंताचा आश्रय असेल, प्राप्त पुरुषाचा आश्रय असेल, संतांचा आश्रय असेल, तर मुक्त करून टाकतं असं भगवंत सांगतात. भगवंतांच्या आश्रयाच्या विलक्षण अशा प्रभावामध्ये अथवा संतांच्या आश्रयाच्या विलक्षण प्रभावामध्ये तिला जे सापडलेलं नाही ते सापडण्याची शक्यता निर्माण होते. तिला खरी प्रेरणा मिळते. विसंबून राहायचं, समर्पित व्हायचं, सेवा करायची, प्रेम द्यायचं, ही गोष्ट पुरुषांपेक्षा तिच्या ठिकाणी अधिक आहे. आणि हे गुण ज्या ठिकाणी कामाला येतील अशी परिस्थिती निर्माण झाली तर मात्र ती मुक्त होते असं भगवंत म्हणतात. त्यांनी कुटुंबाच्या कामात हे गुण वापरल्यामुळे ती मुक्त होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. पण जेव्हा ती अशा ठिकाणी जिथं अवतार कार्य चाललेलं आहे तिथं जाते तेव्हा मात्र ती मुक्त होऊन जाते असं भगवंत म्हणतात. जर तर आहे तेव्हा ती स्वतःच्या समाधानात मशगूल असते आणि एका अल्प याच्या पलीकडे काही आहे असं तिला वाटत नसतं. अशा सुखाचा शोध घेण्याचीही तिला ममतेमुळे आवश्यकता वाटत नाही. या मशगूल होण्याचं वर्णन स्वामीजी करत असत की वराह अवतारामध्ये दैत्यांचा वध करण्यासाठी म्हणून विष्णू वराह रूप धारण करते झाले आणि दैत्यांचा वध केल्यानंतर देखील विष्णू परत आपल्या वैकुंठाला मूळ धामाला येईनात. त्यांनी यावं म्हणून देवांनी कितीतरी प्रार्थना केल्या पण विष्णू काही यायला तयार नाहीत. शेवटी शंकरांनी त्या डुकराचा वध केला आणि विष्णू आपल्या स्वरूपाला प्राप्त झाले. तेव्हा त्या वराहाचं असं उत्तर आहे की चिखलामध्ये पाय ताणून झोपून 10-12 पिल्लं अंगावर पित आहेत याच्यात किती समाधान आहे, हे समाधान वैकुंठात देखील नाही. मी यायला तयार नाही असं विष्णू म्हणत होते. वैकुंठाचं सुख हे कितीही जरी अधिक असलं तरी त्या देहात असणारं जे सुख आहे त्या सुखामुळे ती परमार्थाला प्रवृत्त होत नाही. म्हणून भगवंतांनी स्त्रियांचा समावेश केलेला आहे, बाकी दुसरं काही कारण नाही. स्त्रिया ह्या अधिक परिपूर्ण असल्यामुळेच तीच परमार्थात त्यांची अडचण होऊन गेली. आशा करता की ती परिपूर्णता आणि आत्मकेंद्रितता आणि त्याच्यात मिळणारं सुख यामुळं परमार्थाकडं म्हणावं असं लक्ष. पण जर पाहायचं झालं तर संतांच्या अवतीभोवती पुरुषांपेक्षा स्त्रियांचं प्रमाण जास्त दिसतं. कुठेही जा तुम्ही, कुठेही जा, याचं कारण असं जर एकदा तिला जाणीव झाली तर मात्र फार आमूलाग्र बदल होऊन जातो. पुरुष येईल, जरा पाहिल, 2-5 महिने अनुभव घेतला म्हणेल आणि निघून जाईल, दुसरा एखादा छंद लावून घेईल, असा जन्मभर वेगवेगळे छंद जोपासत राहील. पण स्त्री तसं करू शकत नाही. एकनिष्ठ असते, एकनिष्ठता हा तिचा स्वभाव असतो. अशा स्वभावामुळे ती जर संतांची, प्राप्त पुरुषांची, भगवंतांची संगत लाभली तर ती तैपी या ती परांगती, त्यांना देखील परमगती प्राप्त होते असं भगवंत म्हणतात. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्युहू पाप योनया स्त्रिया. अशा प्रकारे जो परमार्थ करण्यासाठी सर्वात अनुकूल गुण घेऊन आलेला आहे त्याची अडचण निसर्गत होऊन गेलेली आहे. तसं अजून वैश्य तथा शूद्र, वैश्य हा एक असाच विलक्षण प्रकार आहे की ज्याला परमार्थ करणं हे तसं अवघड होऊन गेलेलं आहे, अवघड होत त्याच्यामध्ये जमा झालेला. आणि शूद्र हे काय गुण आहेत, त्यांचे काय प्रकृतिगत वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळे त्यांना परमार्थ अवघड होऊन जातो, आपण पुढच्या वेळेला बघू. मात्र हे वैश्य शूद्र पापयोनय स्त्रिया हे परमार्थाकरता वर्ज घटक नाहीत. त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी तऱ्हेने आपली आपलीच अडचण होऊन बसली. म्हणून भगवंत म्हणतात की माझ्या आश्रयाला जर आले तर मात्र फार वेगळं होऊन जातं. इतकं वेगळं होऊन जातं की स्वतः भगवंतांच्या चरित्रात तर याबाबत कमाल झाली. पापयोनी स्त्रिया वैश्य शूद्र कारण पूर्णाच्या संगतीत गेल्यामुळं पापयोनी ही बदललीच पाहिजे, बदलतेच. वेगवेगळी काष्ठ पण जर अग्नीत गेली तर अग्निरूप जशी होऊन जातात तसं पापयोनीचं होऊन जातं. स्त्रिया वैश्य तथा शूद्र मात्र ती संगत घडायला पाहिजे. ती संगत जर झाली तर या दुष्ट चक्रापासून निसर्गाने निर्माण केलेल्या त्यांची सुटका होऊन त्या परमगतीला जातात असं भगवंत म्हणतात. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी
तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा पृथक् कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।